93.5 रेड एफएम वर 9:41 मिनिट्स मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर 1 मध्ये खबर का असर. ये तो बाय द वे अपना एक सेगमेंट है, लेकिन आजकल ऐसी कई खबरें हैं जिनका अपने पे असर दिख रहा है, महसूस हो रहा है. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक तर गेल्या कितीतरी दिवसांपासून सरफांची दुकानं बंद होती, रिसेंटली संपला 42 डेज दुकानं उघडली. आणि मी तर असंसुद्धा ऐकलं होतं, म्हणजे सराफांकडूनच एका असंसुद्धा ऐकलं होतं की 10 दिवस उघडी ठेवून परत एकदा दुकानं बंद करणार आहे. त्याला त्याचं पुढं काय झालं मला अजूनपर्यंत त्या गोष्टी संदर्भात कोणाशी बोलणं झालेलं नाही आहे. पण सध्या त्रासाचा मुद्दा म्हणजे सोन्याचा भाव. 30,000 उंबऱ्यावरती सोन्याचा भाव जाऊन पोहोचलेला आहे. लग्नाचा मोसम आहे, या गोष्टी पाहता गुरुवारी 400 रुपयांनी, जवळजवळ 400 रुपयांनी वाढला भाव आणि 29,900 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका पोहोचला. चांदीचा भाव 2400 रुपयांनी महागला आणि तो 40,900 इथपर्यंत प्रति किलोसाठी जाऊन थांबला. त्यामुळे एकूणच दागिने खरेदी करणं ही गोष्ट आता महिलांच्या आवडीची गोष्ट जरा महागात पडणार आहे पुरुष मंडळींना. असो, महिलांना सुद्धा महागात पडणार आहे डेफिनेटली, क्योंकि वर्किंग वुमेन्स को हम अवॉइड नहीं कर सकते. तालियां उनके लिए, वेरी गुड. महिलाओं को सलाम करते हुए त्यांच्याबद्दल काहीच आपण मनातल्या भावनांबद्दल आपण काहीच हार लागू शकत नाही आपल्याला. का बोललो मी हे वाक्य, काय कनेक्शन आहे या वाक्याचं आणि त्या सोन्याचा भाव वाढण्याचं? डेफिनेटली त्यांच्या मनात काय आपल्याला थार लागू शकत नाही. सोन्याचा भाव वाढला असेल, कमी झाला असेल, मला घ्यायचं म्हणजे घ्यायचं असेल, असंही असू शकतं. बजा तेरा लेटेड बी 6016935 नंबर आहे. किस खबर का आप पे सबसे ज्यादा हुआ असर, बताओ. बजाते रहो.